ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो धूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः ईक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः। सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामींबरोबर दोन वेळा पावस आनंद यात्रेला जाण्याचा योग आला होता। स्वामी स्वरूपानंदांचा जयंती उत्सव झाल्यानंतर लगेच आम्ही तिथे गेलो होतो। तिथे स्वरूपानंदांच्या निवासस्थानासमोर मोठा मांडव घातला होता। आम्ही जवळजवळ 100-150 साधक तिथे उतरलो होतो। स्वामी आणि सरलाताई स्वरूपानंदांच्या घरात उतरले होते। दिवसभर ध्यान सत्संग प्रवचन असा कार्यक्रम असे। पहिल्या दिवशी रात्री सर्व कार्यक्रम झाल्यानंतर 9:30-10 सुमार असेल स्वरूपानंदांच्या घराच्या समोर अंगण होते। तिथे आम्ही सर्वांनी फेर धरून भजन म्हणायला सुरुवात केली। 10-15 मिनिटांनंतर स्वामी आणि सरलाताई घरातून बाहेर पडले आणि स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात दर्शनाला गेले। आम्ही सर्वजण फेर धरून भजने म्हणतच होतो। समाधीचे दर्शन घेऊन स्वामी पुन्हा घरात गेले। त्यानंतर मात्र सर्वांच्याच लक्षात एक गोष्ट आली की स्वामींनी जाताना किंवा येताना आमच्याकडे पाहिले सुद्धा नाही। म्हणजे त्यांना आमचे हे भजन म्हणणे आवडले नसावे। आम्ही सर्वजण भजन थांबवून लगेच झोपून गेलो। त्यावेळचे त्यांचे ते आमच्याकडे न बघता खाली मान घालून चालणं आणि गंभीर चेहरा आठवला तरी अजूनही भीती वाटते। त्यावेळी ते काहीच बोलले नव्हते पण दुसऱ्या दिवशी प्रवचनात म्हणाले स्वामी स्वरूपानंदांना रात्री 9 नंतर पूर्ण शांतता लागत असे। त्यांची तब्येत खूप नाजूक होती। आवाजाचा त्यांना त्रास होत असे। स्वरूपानंद इथेच आहेत त्यांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडून होता कामा नये। पावसला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7:30 असे ध्यान होते। आम्ही 6:00 आधी थोडा वेळ ध्यानासाठी म्हणून गेलो तर स्वामी त्यांच्या ध्यानाच्या आसनावर ध्यानस्थ होऊन बसले होते। मग कुणीतरी सांगितले की 5:30-4:30 येऊन ते ध्यानाला बसलेले आहेत। 7:30 सरलाताईंनी स्वामींना नेहमीप्रमाणे ध्यानातून उठवले पण त्या दिवशी मात्र त्यांना ध्यानातून उठायला बराच वेळ लागला। योग्याचे 3 तास रंगून गेलेले अविचल ध्यान कसे असते हे आम्हाला त्या दिवशी पाहायला मिळाले. आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी आल्यावर स्वामींचा मनोभाव कसा असेल हे मात्र आम्हाला कळण्याच्या पलीकडले होते. दुसऱ्या वेळेला 1979 साली आम्ही स्वामींबरोबर पावसला गेलो होतो. तेव्हाची एक आठवण सद्भक्त प्रमोदिनीने केंद्रात सांगितली होती, पण पुन्हा तो प्रसंग सांगावासा वाटतो. पावसला जाताना आदल्या दिवशी आम्ही रत्नागिरीला उतरलो होतो. रत्नागिरीहून सकाळी 6:30-7:15 सुमार असेल आम्ही पावसला चाललो होतो. स्वामी सद्भक्त सप्रे काकांच्या गाडीत बसले होते. आम्ही सद्भक्त गोळे काकांच्या गाडीत होतो. स्वामींच्या गाडीच्या मागेच आमची गाडी होती. पावसमध्ये शिरताना रेषीवरच एक वासरू धावत धावत स्वामींच्या गाडीसमोर आलं. सप्रे काकांना गाडी थांबवावी लागली. गाडीत सप्रे काकांच्या शेजारी पुढे स्वामी बसले होते. ते वासरू जे धावत आलं ते स्वामींच्या जवळच आलं. स्वामी बसलेल्या खिडकीतून त्याने आपलं डोकं आत घातलं आणि ते वासरू आनंदाने खूप उड्या मारू लागलं. त्या वासराचे डोळे आणि त्याचं वागडणं विलक्षण सुंदर होतं. स्वामीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला कुरवाळलं. 5-10 मिनिटे झाली तरी ते स्वामींपासून बाजूला व्हायला मात्र तयार नव्हतं. शेवटी थोड्या वेळाने ते थोडस बाजूला झालं हे पाहून सप्रे काकांनी गाडी पुढे नेली. तरी ते वासरू स्वामींच्या गाडीच्या मागे बराच वेळ धावत होत आणि नंतर मग मात्र ते नाईला जाणं स्वामींच्या जाणाऱ्या गाडीकडे बघत एका बाजूला थांबलं. मागच्या गाडीतले आम्ही सारे आश्चर्यासारखे ते दृश्य बघत होतो. स्वामी पुढच्या गाडीत होते. वासरू आल्यावर स्वामींची काय प्रतिक्रिया झाली हे आम्हाला कळलं नव्हतं, पण आमच्या मनात मात्र उत्सुकतेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले की ते वासरू धावत धावत स्वामींकडेच का आलं आणि इतक्या आनंदाने का ते उड्या मारत होत. स्वामींपासून दूर जायला का तयार नव्हतं आणि स्वामींच्याच गाडीच्या मागे ते बराच वेळ का धावत होत. नंतर इतक्या गाड्या गेल्या पण ते एका बाजूला शांतपणे उभं होतं. आम्हाला एक अद्भुत दृश्य बघायला मिळालं हे मात्र खरं. पावसून परत येताना चिपळूणला सद्भक्त लीनाताईंची बहीण सौ शैलजा अभ्यंकर यांच्या घरी स्वामी थोडा वेळ थांबले होते. त्यांच्याकडे स्वामींची पाद्यपूजा झाली. तिथे बरीच मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी जमली होती. त्यावेळच्या पावस आनंद यात्रेत स्वामींबरोबर ज्ञान प्रबोधिनीचे संचालक श्री अण्णासाहेब ताम्हणकर हे देखील सहभागी झाले होते. स्वामी सहज बोलत होते. स्वामी श्री ताम्हणकरांना म्हणाले, आज ठिकठिकाणी हिंदू संघटना कार्यरत आहेत. हिंदूंवर आज संघटना करण्याची वेळ आलेली आहे, पण ज्यांची संघटना आज आपण करतो आहोत ते खरोखरच हिंदू आहेत का? जन्माने हिंदू झाला म्हणून हिंदुत्व प्राप्त झालं का? वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र वगैरे ग्रंथात आपलं सारं हिंदुत्व साठवलेलं आहे, याची दाद ही आज या हिंदू म्हणणाऱ्या माणसाला नाही. भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे ना, मग किती हिंदू त्याप्रमाणे जीवन जगतात? जीवन जगणं जाऊ द्या, पण किती हिंदूंना त्यातले 4 श्लोक तरी पाठ आहेत. मागे एकदा मी भुसावळला गेलो होतो. माझ्या बरोबर बापूसाहेब भिशीकर होते. तिथे जमलेल्या मंडळींना मी म्हटलं, आपण सारे हिंदू आहोत, आपल्यापैकी किती जण रोज भगवद्गीता म्हणता? तर त्या 500 लोकांपैकी फक्त 4-5च हात वर उभारले गेले. आपल्याला आपल्या धर्मग्रंथात काय आहे हे माहिती नसेल तर आपण आपल्याला हिंदू का समजायचं? आपण खरे हिंदू आहोत का ही विचार करण्याची गोष्ट आहे. आपण म्हणतो ब्रिटिशांचं राज्य होतं, मुसलमानांनी स्वाऱ्या केल्या म्हणून हिंदूंना त्रास सोसावा लागला, त्यांची प्रगती झाली नाही. पण आता ब्रिटिशांना जाऊन किती वर्ष झाली, मुसलमानांच्या स्वाऱ्या आता तरी होत नाहीत ना? आता तरी हे राज्य आपलं आहे ना? मग एवढ्या वर्षात हिंदूने काय केलं? आपल्यातले संघर्ष कमी झाले का? शिवाजी महाराजांनी अतोनात कष्ट करून मिळवलेलं राज्य त्यांच्यानंतर केवळ 9 वर्षातच का संपुष्टात आलं? समाजात गुंडगिरी करणारे सारेच मुसलमान आहेत का? या गुंड लोकात हिंदूंची संख्या बरीच आहे. अशा हिंदूंची संघटना करून काय साधणार? तो प्रथम माणूस तरी आहे का हे बघितलं पाहिजे. प्रथम याला माणूस बनवलं पाहिजे आणि मग नंतर हिंदू होणं हा फार लांबचा पल्ला आहे. पूज्य गोळवलकर गुरुजींनी सुसंस्कारित हिंदू संघटना करण्याचा प्रयत्न केला. केवळ तो हिंदू असून काय उपयोग? तो सुसंस्कारित नको का? रावण कोण होता? दुर्योधन दुःशासन कोण होते? ज्ञानदेवादी भावंडांचा छळ करणारे कोण होते? हिंदूच होते ना? हिंदू धर्म दया क्षमा शांती सत्य अहिंसा यांची शिकवण जर देतो तर असे प्रसंग आपल्या इतिहासात का यावे. स्वामी पुढे श्री अण्णासाहेब तामणकरांना म्हणाले, तुम्ही ज्ञान प्रबोधिनी तर्फे हे माणूस घडवण्याचं कार्य करताच आहात. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ देखील हे कार्य करत आहे. समाजाला आज याची अत्यंत गरज आहे. अशा संस्थातून लहान मुलांवर उत्तम संस्कार घडत आहेत. या बालकांना नेमकं हिंदुत्व म्हणजे काय याची पूर्ण जाणीव असेल. यातूनच समाजाला आदर्श नागरिक प्राप्त होतील. ही मुलं जेव्हा समाजात वावरतील तेव्हा आपल्या आजूबाजूचा परिसर सुसंस्कारित करतील. प्रवचने सत्संग अनुग्रह आनंद यात्रा या निमित्ताने स्वामींची अनेक रूप पाहायला मिळाली. त्यांच्या या बोलण्यातून त्यांच्या अंतकरणात असलेली माणूस घडवण्याची तळमळ दिसून येत होती. स्वामी जेव्हा बोलत होते तेव्हा असं वाटत होतं की समाजाचे उन्नयन करणारे पहिले कोण असतात तर ते संत असतात. दर रविवारी अध्यात्म मंगल धाम मध्ये सकाळी 6 ते 7:30 स्वामींच्या समवेत सर्व साधक ध्यानाला बसत असत आणि नंतर ब्रह्मसूत्राचे प्रवचन होत असे. स्वामी म्हणत असत, हे देव दुर्लभ दृश्य आहे. अनेक ठिकाणी ध्यान मंदिरे बांधली गेलेली आहेत पण तिथे ध्यानासाठी साधक येणं ही दुर्लभ गोष्ट आहे. एका रविवारी असेच ध्यान झाले आणि स्वामी ब्रह्मसूत्राच्या प्रवचनाला सुरुवात करणार इतक्यात हॉलच्या मागच्या बाजूने एक भगिनी रागावून खूप मोठ्या मोठ्याने बोलू लागल्या. स्वामीने त्यांना पुढे बोलावले. त्या म्हणाल्या, स्वामी माझी आपण पूर्णपणे जबाबदारी घेतली नाही. जर जबाबदारी घ्यायची होती तर ती नीट घ्यायची होती. आपण माझ्यावर अन्याय केलेला आहे. स्वामीने शांतपणे विचारले, कसला अन्याय केला तो मला सांग बघू. त्या भगिनी म्हणाल्या, माझी 3 वर्ष पारमार्थिक प्रगती 0 आहे. स्वामी म्हणाले, अगं सद्गुरूंकडे जाईपर्यंत माझी पण वर्ष फुकटच गेली. सगळ्यांचीच फुकट जातात. हे बघ, हम तो शायद मार्ग बताएंगे, चलना तो आप आप ही है. मार्ग तुला दाखवलेला आहे, त्याप्रमाणे शांत बसून ध्यान करणं हे आपलं काम आहे. तू ध्यान करायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे. तुझी जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे. तुझी ऐहिक स्थिती उत्तम आहे. आता नीट उपासना करायची. आता यापेक्षा भगवंताने काय जबाबदारी घ्यायची सांग बरं मला. तरीही त्या खूप रागावूनच बोलत होत्या. स्वामीने त्यांना अजून जवळ बोलावले, डोक्यावरून अतिशय करुणेने हात फिरवला आणि म्हणाले, तू कशाला काळजी करतेस बरं. धरत्या गोष्टींची काळजी करू नये. मी तुला नाम घ्यायला सांगितलं नाही का? मी तुला ध्यान करायला सांगितलं नाही का? स्वामी सारखे प्रेमाने समजावतच होते. तू शांत व्हायला पाहिजे. जगामध्ये तुला काहीही कमी नाही. माऊली घास भरवते पण चावायचं कुणी पचवायचं कुणी. तू ध्यानच करायला पाहिजे. इतकी मंडळी ध्यान करत आहेत पण तू मात्र व्यग्र आहेस. इतकी मंडळी ऐकायला बसलेली आहेत पण तू व्यग्र आहेस. आपण सर्व मिळून भगवंताला आळवूया. ते तिथं चाललेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखी सद्गुरु काही सांगणार नाहीत आणि काही करणारही नाहीत. शांत हो आणि प्रवचन ऐक बरं. असं म्हणून स्वामींनी शांतपणे ब्रह्मसूत्राच्या प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचनात स्वामी म्हणाले, प्रत्येकाने धीर धरूनच उपासना करायला पाहिजे. संसार जसा 25 वर्षे झाला किंवा नोकरी जशी 25 वर्षे केली तरी पुढे एक्सटेन्शन जसा मागतो तशी ही साधना 36 वर्षे झाल्यावर भगवंताकडे अधिक एक्सटेन्शन मागावं. त्याला म्हणावं, मला साधनेतच गोडी आहे, साधनेतच सुखाची पावलं आहेत. त्याच्यात काय कष्ट आहेत, काय डोंगर उचलायचं आहे का? आपलं मन सुधारायचं आहे, आपली बुद्धी सुधारायची आहे, इंद्रिय सुधारायची आहेत. जगामध्ये कुठेही जा, संत एकच सांगणार, बाबा रे साधना करायला पाहिजे. आणि साधना कोणती करायची ते सद्गुरू सांगतात. आणि मग त्या भगिनीला स्वामी म्हणाले, कळलं ना तुला का नाही कळलं? आणि अतिशय प्रेमाने करुणेने तिच्याकडे पाहत म्हणाले, आता म्हणणार का अभंग? नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हण बरं. त्या भगिनीने स्वामींनी सांगितलेला अभंग म्हटला. संतांघरची रीत कशी निराळी असते हे सर्वांना त्यावेळी अनुभवाला आलं. हरि ओम तत्सत.
जास्तीत जास्त म्हणजे शक्य तेवढं बर का? थोड तिकड सारखं. हा म्हणजे एक रांग होईल बाकी काही. कुंदाते या अभंग म्हणा. तुम्ही म्हणाल
आवणे हे रूप गोजिरे सगुण आवणे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन पाहता लोचन सुखावने आवणे हे रूप गोजिरे सगुण आवणे हे रूप गोजिरे सगुण आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे तो मी तुझा पाहे तो मी तुझा पाहे वेळो वेळा तो मी तुझा पाहे वेळो वेळा आवणे हे रूप गोजिरे सगुण आवणे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावने आवणे हे रूप गोजिरे सगुण लाचावने मन लागनी से गोडी लाचावने मन लागनी से गोडी लाचावने मन लागनी से गोडी तेजी मेन सोडी तेजी मेन सोडी ऐसे झाले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण तुका म्हणे आम्ही मागावे नडीवाणे तुका म्हणे आम्ही मागावे नडीवाणे तुका म्हणे आम्ही मागावे नडीवाणे पुरवावी आस माय बापे पुरवावी आस माय बापे आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन पाहता लोचन सुखावने बोजिरे सगुण बोजिरे सगुण
हरी हरी वाह एक एक प्रश्न घेतो आणि मग कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी जो कर्म पाहतो व कर्माबरोबर फळाची आशा धरत नाही तो ज्ञानी समजला जातो. अध्याय 4 श्लोक 18. ज्ञानेश्वर महाराजांनी हे समजावून सांगताना नावेत बसल्यावर झाडे पळताना दिसतात, सूर्याचा उदय व अस्त होतो. वास्तविक झाडे व सूर्य स्थिर आहेत, पण कर्म व अकर्म हे समजून देण्याकरता ही उदाहरणे दिली आहेत. समजा आपण ज्ञानेश्वरी वाचली किंवा एखादे स्वयंपाकाचे कर्म केले, त्यात कर्म व अकर्म कसे पाहायचे? काही बोध होत नाही. ते कर्म कृष्णार्पण म्हणून कर्म व अकर्म कसे म्हणता येईल? वरील दृष्टांताप्रमाणे ह्यात स्थिर कोण व चालणारे कोण? पण काही न करता कर्म केल्यासारखे कसे? विश्व न पाहता विश्व पाहिल्यासारखे कसे? कृपया समजावून सांगावे. प्रवचनाचाच विषय प्रश्न म्हणजे, पण प्रॅक्टिकल देखील आहे. कारण ते असं काय म्हणतात, स्वयंपाकाचे कर्म केले त्यात कर्म व अकर्म कसे पाहायचे? हा प्रॅक्टिकल भाग निश्चित आहे, चांगला आहे प्रश्न. कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी जो कर्म पाहतो व कर्माबरोबर फळाची आशा धरत नाही तो ज्ञानी समजला जातो. अध्याय 4 श्लोक 18. तो श्लोक असा आहे, कर्मणी अकर्म या पश्येत, म्हणजे आपल्या आपली कर्म चाललेली असताना देह मन बुद्धीकडून आपली अकर्म आत्मदशा जो पाहतो अनुभवतो. कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो म्हणजे देह मन बुद्धी कर्म करत असताना देखील, देह मन बुद्धीकडून उदंड कर्म घडत असताना देखील आपण नैष्कर्म्य आत्मबोधावर आहोत. मी आपण म्हणजे देह मन बुद्धी वेगळी कर्म करणारी आणि त्याच्यापासून मी वेगळा आहे आणि मी मुळीच कर्म न करणारा, कर्म न करणारा, कर्माचा प्रेरक नसणारा, कर्माचं फळ देखील न भोगणारा असा कोणी निश्चळ आहे असं जो पाहतो. कर्मणी अकर्म या पश्येत, आणि असं पाहिलं की मग लक्षात येतं की त्या ठिकाणी स्थिर राहून कर्म देह मन बुद्धीकडून घडतात. म्हणून माझ्या अकर्म दशेवरच प्रत्यक्षत देह मन बुद्धी कर्म करत आहेत. कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणी च कर्म यहा. कोणी कोणी असं मानतात की ही अवस्था बराच काळ स्थिर झाली की अकर्मणी कर्म दशा प्राप्त होते. पण एकाच वेळेला दोन्ही अनुभवाला येणं शक्य आहे. मूळ श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय, कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणी च कर्म यहा. स बुद्धिमान मनुष्येषु, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान समजला पाहिजे. खरी बुद्धी त्याच्यापाशी आहे असं समजलं पाहिजे. स युक्त हा, तो खरा युक्त म्हणजे परमात्म्याशी जोडलेला समजला पाहिजे. कृत्स्न कर्म कृत, आणि त्यांनीच खरी यथासांग कर्म केली असं समजलं पाहिजे असा अर्थ आहे. असा अर्थ नाहीये की कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी जो कर्म पाहतो व कर्माबरोबर फळाची आशा धरत नाही. मूळ श्लोकात तसं काही नाही, कर्माबद्दल फळाची आशा धरत नाही तो ज्ञानी समजला जातो असा त्या श्लोकाचा अर्थ नाहीये. कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीच कर्म यहा. स बुद्धिमान मनुष्येषु, त्याला खरी बुद्धी आहे, म्हणजे हे जो पाहत नाही तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान नाही असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. तो बुद्धिमान जो आपल्या कर्मांमध्ये आपली अकर्मदशा पाहतो, आणि एकदा अशी अकर्मदशा अनुभवाला आली की या अकर्मदशेतूनच आपल्या हातून, म्हणजे देह मन बुद्धीच्या कडून कर्म घडत असताना आपल्या अधिष्ठानावरच ही कर्म घडतात, आपल्या अकर्मदशेच्या अधिष्ठानावरच ही कर्म घडतात हेही जो पाहतो तो बुद्धिमान. हा अनुभव नसणारे जे आहेत तर त्यांच्याबद्दल भगवद्गीता काही म्हणत नाही, पण असा अनुभव असणारे जे आहेत त्याला भगवद्गीता बुद्धिमान असं म्हणते. ही बुद्धी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली स्थित प्रज्ञता, स्थिर बुद्धी. पहिला खरी स्थिर बुद्धी लाभली आणि त्याची बुद्धी खरी आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा. आत्म्यामध्येच, स्वतःच्या आत्म्यामध्येच जो स्वतः तुष्ट होऊन राहतो. आपली स्थिती अशी असते की आपण आत्मस्वरूप असताना इंद्रियांच्या ठिकाणी तुष्ट होऊन राहतो. लक्षात घ्या, इंद्रियांनी सुख मिळालं तर आपल्याला तुष्टी असते आणि इंद्रियांनी सुख मिळालं नाही तर आपल्याला सुखाची वखवख असते, इच्छा असते. मनानी जर सुख मिळालं तर त्याच्यात आपण तुष्टी मानतो, मनामध्ये जर असुख मिळालं तर आपण त्याच्यात अतुष्टी मानतो. पण मनापेक्षा वेगळा मी कोणी आहे असं आपल्याला माहीत नसतं, आपल्या स्थिर बुद्धीत ते बसलेलं नसतं. म्हणून आपण स्थित प्रज्ञ नाही, आपण बुद्धिमान नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर निरूपण करत असताना उदो अस्तूचे नि नावे जैसे न चालता सूर्याचे चालणे अशी ओवी लिहिलेली आहे. उदय होत असताना आणि अस्तमानी जात असताना जसं सूर्याचं न चालता बराच मोठा अंतर चालणं हे जसं दिसावं आणि बरंच मोठं म्हणजे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एवढं मोठं, कारण एका दिशेला उगवतो आणि मावळतो तेव्हा अगदीच वेगळी विपरीत विरुद्ध दिशा असते, म्हणजे केवढं मोठं अंतर तो चालतो न चालता, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रत्यक्षत सूर्य चालत नसताना देखील जसा चालल्यासारखा भासतो. याच्यामध्ये न समजण्यासारखं काही नाहीये. खरं सूर्य आपल्या ठिकाणीच स्थिर असताना देखील त्याचा उदय आणि अस्त हे समजतात. तो बरंच मोठा अंतर कापतो. मूळ सूर्य स्थिर असताना देखील उदंड कर्म घडतात. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत सर्वांना प्रकाश देत अजून पुढे प्रकाश देण्यासाठी तो जणू चालतो. इथं अस्तंगत झाला म्हणून काही सूर्य अस्तंगत होत नाही. तुमच्या समोर दिसणारा सूर्य नाहीसा झाला एवढंच होतं, पण त्याचं चालणं चालूच आहे न चालता. आपल्याला माहिती की पृथ्वी फिरते, सूर्य मुळीच चालत नाही. सूर्य अत्यंत स्थिर आहे. हे सूर्याचं अत्यंत स्थिर राहून चालण्याचं जे कर्म आहे ते कर्मणी अकर्म ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी वापरलेलं आहे उदाहरण म्हणून. उदाहरण हे नेहमी काहीही म्हटलं तरी त्याच्यात काहीतरी न्यून असतंच. उदाहरण हे समजून सांगण्यासाठी, समजून घेण्यासाठी म्हणून समोर केलेली गोष्ट असते. तरी देखील हे उदाहरण अतिशय बरोबर देखील आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक उदाहरण आपल्याला सांगितलं की नावेत बसल्यानंतर झाडं रुख किनारा पळल्यासारखा दिसतो थोडा वेळ, सर्व वेळ नाही. पण नावेत बसल्यानंतर आणि नाव सुरू झाल्यावर आपण स्थिर आहोत आणि किनारा पळतोय असा किंचित काळ भास होतो आणि मग लक्षात येतं जशी नाव आत जायला लागते तसं की किनारा जागच्या जागीच आहे, आपली नाव सुरू झाली असं नंतर लक्षात येतं. किनारा अत्यंत स्थिर असताना तो पळल्यासारखा दिसतो. किनाऱ्याच्या कडून त्याचं हे कर्मणी अकर्म आहे जो स्थिर आहे पण पळल्यासारखा भासतो. मी तेव्हा प्रवचनात असं सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जर ब्रिटिशांनी मुंबई ते पुणे ही पहिली रेल्वे सुरू केली असती ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात, वाफेचं इंजिन असणारी, कोळशाचं काय इंजिन असणारी, तर ज्ञानेश्वर महाराजांनी काळाचाच फरक असल्यामुळे काही इलाज नाही आपला. ब्रिटिश आलेच नव्हते, नाहीतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी रेल्वेचंही उदाहरण दिलं असतं असं मी गमतीने म्हटलो. आपली गाडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि कधी सुटतीये म्हणून कंटाळलेलो आहोत आपण, आणि शेजारचीही गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आणि शेजारची गाडी चालू झाली, आपलं प्लॅटफॉर्मच्या ऐवजी शेजारच्या गाडीकडे लक्ष आहे, तर ती स्थिर आहे आणि आपली गाडी सुरू झाली असा भास होतो किंचित काळ. आणि मग लक्षात येतं की आपली गाडी प्लॅटफॉर्मकडे पाहिल्यावर जागच्या जागीच आहे, पण ती गाडी पळायला सुरुवात झालेली आहे. हे जसं आपल्या गाडीचं न चालता चालणं आहे, म्हणून कर्म आणि अकर्म समजून देण्यासाठी अकर्म म्हणजे अकर्मणी आत्मदशा आणि कर्म करणारी बाह्य इंद्रिय मन बुद्धी यांच्यातला फरक समजून देण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही उदाहरणं दिली. या उदाहरणांबद्दल आता काही अडचण नाही ना, कोणी प्रश्न विचारलाय माहित नाही. समजा आपण ज्ञानेश्वरी वाचली, किती चांगलं आहे. समजा आपण ज्ञानेश्वरी वाचली, कारण तुम्ही जर कादंबरी वाचली म्हटलं असतात तर कादंबरीच्या वाचनामुळं ती नायिका तिचं स्नान करून बाहेरच्या खोलीत येईपर्यंत 3 पानं खर्ची झालेली असतात. कादंबरीची गंमतच वेगळी आहे. आणि त्यावेळेला जो वाचणारा आहे तो अगदी नायिकेबरोबर प्रवास करत असतो. पण ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरी तुम्हाला अंतरंगात तरी घेऊन जाईल. त्यामुळे समजा आपण ज्ञानेश्वरी वाचली हे चांगलं उदाहरण आहे. ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी राहाल, आत्मरूप होऊन राहाल असा अनुभव समजा आला ज्ञानेश्वरी वाचताना, की आपण अगदी निश्चळ अव्यय निराकार निर्गुण अज अमर अजहा अपि सन अव्ययात्मा असे आहोत अशा भूमिकेवर तुम्ही स्थिर झालात आणि त्या भूमिकेवर स्थिर होऊन तुम्ही वाचता आहात, तर आत कोणीतरी एक स्थिर होऊन बसलेला आहे, आत्मरूप होऊन बसलेला आहे आणि डोळे वाचण्याचं काम करतायत, मन अर्थ समजून घेण्याचं काम करतंय, हे सगळं चालू आहे. तुमच्या अकर्मणी आत्मदशेच्या अधिष्ठानावर वाचनाचं काम चाललेलं आहे. कर्म तर चाललेलं आहे, पण ते कर्म तुम्हाला देह मन बुद्धीवर घेऊन येत नाहीये, ते कर्म तुम्हाला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर ठेवत आहे. हे परफेक्ट उदाहरण प्रश्न विचारणाऱ्यांनीच दिलं. समजा आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहोत तर याच्यात स्थिर कोण आणि याच्यात कर्म करणारा कोण? कर्म करणारी देह मन बुद्धी. आणि स्थिर कोण? स्थिर तुम्ही जे आत्म्याच्या ठिकाणी संलग्न होऊन गेलात ते तुम्ही स्थिर. म्हणून हा जो श्लोक भगवद्गीतेत आलेला आहे, कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय, त्याच्या आधीचा श्लोक भगवद्गीतेत असा आहे की कर्मणो ही अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. तू कर्म म्हणजे काय हे नीट समजून घे, विकर्म म्हणजे काय हे नीट समजून घे आणि अकर्म म्हणजे काय हे नीट समजून घे. कारण अरे बाबा, कर्माची गती अत्यंत गहन आहे. विकर्मामध्ये प्रथम कर्मणी अकर्म समजेल. मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या, हे मी प्रवचनात देखील सांगितलं नाही. ते समजण्याची सर्वात मोठी शक्यता विकर्मामध्ये आहे. विकर्म म्हणजे विशेष कर्म, साधनेची कर्म. तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुम्हाला समजतं की देह मन बुद्धी ध्यानाला बसली आणि आपण मात्र या ध्यानापेक्षाही वेगळे परमात्म्याशी संलग्न होऊन गेलो. समर्थ याचं वर्णन बाहेरी साधकाची तरी आणि स्वरूपाकार अंतरी असं करतात. बाहेर साधकासारखा बसलेला आहे म्हणजे आत्मा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहे असं वरकरणी दिसत आहे आणि प्रत्यक्षतः मात्र स्वरूपाकार झालेला आहे. हे ध्यानाचं कर्मणी अकर्म कळतंय का तुम्हाला? तुम्ही नाम घ्यायला बसलेले आहात, मन नामाच्या ठिकाणी एकाग्र केलेलं आहे. नाम घेत असताना नाम म्हणजे काय? श्रीराम, जयराम, जय जयराम असेल, ओम नम शिवाय असेल, हे नाम. नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो परमात्मा. आणि नामधारक म्हणजे तुम्ही, नाम घेणारा, मी, जीव, हे तत्वत एक आहेत अशा प्रकारचं बोध मनामध्ये निर्माण झालेलं आहे नाम घेत असताना. आणि म्हणून तुमचं श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही नाम घेतलं, श्रीराम जय राम जय जय राम डोळे मिटून बसलेले आहात आणि नाम घेत आहात. आणि हे नाम घेत असतानाच तुम्ही परमात्म्याशी म्हणजे नामीशी तदाकार होऊन गेलेले आहात. आता तुम्ही आनंद रूप झालेले आहात नाम घेत असताना परमात्म्याशी तदाकार झाल्यामुळं. आता जीव वेगळा अशी भावना नाही, नाम घेत असताना अन्य अवांतर विचार नाहीत अशी स्थिती तुम्हाला प्राप्त झाली. आता नाम घेण्याचं काम चाललेलं आहे आणि तुम्ही मात्र अकर्म आत्मबोधामध्ये आहात. अकर्म आत्मदशा तुम्ही अनुभवत आहात. तुम्ही नैष्कर्म्य आत्मबोधावर आहात. विकर्मामध्ये हे सोपं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाच, समजा ज्ञानेश्वरी वाचतो आहे तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचताना आत्मस्वरूप अनुभवणारा जर तुम्हाला अनुभवता आलं तर भाग्यवान त्यावेळेला. असे तुम्ही आणि ज्ञानेश्वरीचं कर्म वाचनाचं करणारी देह मन बुद्धी कर्म करते आहे आणि तुम्ही अकर्म आत्मदशेमध्ये आहात. प्रथम हे विकर्मात जमवावं आणि हळूहळू कर्मात जमवण्याचा प्रयत्न करावा. कर्मात जमणं फार कठीण आहे. बोलायला सोपं आहे, स्वयंपाक करत आहात आणि तुम्ही आत्मदशेमध्ये आहात. बोलायला सोपं आहे, तुम्हाला सांगायला सोपं आहे, पण करायला कठीण आहे. विनोबा म्हणतात की प्रथम जसं गणिताचा पेपर आला की सोपी गणित प्रथम सोडवावीत, मग तुलनेनी कठीण आणि तुलनेनी कठीण ही सर्वात कठीण ही नंतर. असं जसं असावं तसं कर्मणी अकर्म ही दशा प्रथम साधनेत अनुभवावी, मग साधनेतून उखळल्यानंतर जेव्हा व्यावहारिक कर्म चाललेली नाहीयेत आणि आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तीमध्येच आहोत, बाहेर आलेले नाही आहोत, ध्यानातून उठलोय आणि आसनाची घडी घालून कपाटात ठेवतोय, आपलं स्वतःचं व्यक्तिगत आणि काही काम राहिले ते आवरायला घेतले, त्यावेळेला बाहेरच्या जगाशी संबंध नाहीये. अशा कर्मांच्या वेळेला आपली कर्म चाललेली असताना ध्यान तर आपलं अजून जणू संपलेलंच नाही, अशा प्रकारे आत्मबोधातच राहिलेला आहे हा अभ्यास. हे तुलनेनी अवघड गणित, सोप्या गणितापेक्षा अगदी ध्यानाला बसलेला आहे त्याच्यापेक्षा अवघड. कारण तुम्ही उठलात आणि तुम्हाला दाढी करायची आहे तर ब्रश, साबण, रेझर सगळं तुम्ही कुठं आहे काय आहे नीट त्या कर्मांमध्येही थोडं लक्ष घालायला लागेल. तेव्हा तुम्हाला विवेकानी आणि श्रद्धेनी तसंच ध्यानाच्या अनुभवानी जो विश्वास प्राप्त झालेला आहे त्या विश्वासाने चिंतनपूर्वक राहायला लागेल, स्मरणपूर्वक राहायला लागेल की मी आत्मरूप आहे, याला मी ध्यान तसंच चालू राहिले असं म्हणतो. पण दुसऱ्याशी बोलणं होण्यापेक्षा हे सोपं काम आहे. आणि मग बोलणं, चालणं, स्वयंपाक करणं, ही थोडीशी अवघड गणित आहे, पण त्यावेळेला जमवण्याचा प्रयत्न करावा. आता आपण स्वयंपाक करतोय तर स्वयंपाक करत असताना त्यात कर्म व अकर्म कसे पाहायचे? खरं म्हणजे आता झाली आहेत, याची उत्तरं देऊन झाली आहेत. कर्म करणारा कोण आणि अकर्म आत्मदशेवर कोण आहे, आपल्याला जमेल तसं हे करावं. कारण हे करण्यालाच भगवंत बुद्धिमान म्हणतात, सबुद्धिमान मनुष्येशु असं म्हणतात. तो खऱ्या अर्थाने युक्त होऊ शकतो. त्यांनी खरी यथासांग कर्म आचरली असं म्हणावं लागतं. जो करून करत नाही त्यांनी यथासांग कर्म आचरली. जो यथासांग कर्म आचरतो त्याची कर्म फार सुंदर होतात. कारण परमात्म्याचं परब्रह्म सत्तेचं सौंदर्य त्याच्या कर्मांमध्ये उतरतं. त्याच्या मनाला स्पर्श झालेला असतो, बुद्धीला स्पर्श झालेला असतो त्या भावनेचा. त्यामुळे ते कर्म देखील होता होईल तेवढं सुंदरच होत. काही न करता कर्म केल्यासारखे कसे, आता हे झालं. विश्व न पाहता विश्व पाहिल्यासारखे कसे. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या लिहिल्यात. तो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला अंगेची तो. विश्व पाहण्यासाठी त्याला प्रवास करावा असं वाटत नाही. कारण पाहणं ही वखवखच आहे, फिरायला जाणं ही वखवखच आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी याला तुम्ही लावून दिलेली सवयच आहे. वर्षा दोन वर्षांनी ती म्हणते की चल बाहेर आपण जरा हे पाहून येऊ ते पाहून येऊ. हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे की मुळातल्या आपल्या अशांतीमुळे तसं होतं. आपण आत रमलेले नाही म्हणून बाहेर रमण्याचा प्रयत्न करतो. मला कधीही रुटीन मध्ये चेंज असावा असं वाटलं नाही. याचं कारण आत रमल्यासारखं झाल्यावर मग बाहेर रमण्यासाठी जावं असं काही राहत नाही. जो बाहेर रमण्यासाठी जातो तो आत रमलेला नाही हे उघड आहे. असं असल्यामुळं वेगळेपणाने आणि काही काही पाहावं अशी इच्छाच त्याला होत नाही. त्या अर्थाने त्यांनी म्हटलंय तो त्या कर्मांमध्येच पडत नाही. त्याला असं वाटतं की आपल्याला सगळ्या जे जगेसी जुनाट सोयरिक कुठेही जाऊन काही करावं वेगळं पाहावं अशा प्रकारची विशेष भावना नाही. विश्व न पाहता विश्व ही फार मोठी दशा आहे. तुम्हाला हे अशक्य देखील वाटेल. तर कोणाकोणाला असं वाटेल आम्ही जातो म्हणजे काय फार मोठी चूक करतो की काय, तसंही ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं नाहीये. तुमच्या बोधाची पातळी तुम्ही तपासावी आणि ती दिवसेंदिवस वृद्धिंगत करत जावी. आणि वृद्धिंगत झालेली पातळी कशी असते हे फक्त ते सांगतायत. अशा रीतीने न भोगता भोगणं न पाहता पाहणं या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना सुरुवातीचं हे तर जमू देत, मग ते कसं असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं आधी सांगितलेलं जमवण्याचा आटोकाट आपण प्रयत्न करू. याच रस्त्यावर पुढचं सगळं लागतं. पुढची ठिकाणं या रस्त्याने जातानाच लागणार आहेत. हरी म्हणा बर अभंग म्हणा. तुमचं आडनाव काय विद्वांस गोडसे? गोडसे विसरलो तो.
मी स्वरूपानंदांचाच अभंग म्हणायचा प्रयत्न करते. Ni re ga ma re ga re ga ma pa ma dha pa dha va ma ga ma re ga re ma ga re जरी वाटे जीवा भेटावासी पती जरी वाट जीवा भेटावा श्रीपती तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप अनुतापा विण नाही नाही चित्त शुद्धि अनुतापा विण नाही नाही चित्त शुद्धि नराहे ती बुद्धि आत्मनिष्ठ तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप आत्मनिष्ठ बुद्धि राहता अखंड आत्मनिष्ठ बुद्धि राहता अखंड मोडेल ते बंड प्रपंचाचे मोडेल ते बंड प्रपंचाचे तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप प्रपंचाचे बंड प्रपंचाचे बंड मोडताची अंती प्रपंचाचे बंड मोडताची अंती भेटतो श्रीपती स्वामी म्हणे भेटतो श्रीपती स्वामी म्हणे तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप जरी वाट जीवा भेटावा श्रीपती जरी वाट जीवा भेटावा श्रीपती तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप तरी भावा पोटी अनुताप अनुताप
स्वामीजी आपल्या चरित्र ग्रंथात पान 44 वर संयम या शब्दावर साधना दिली आहे. संयम म्हणजे त्या वस्तूवर सतत एकाग्र भावना करणे. त्यामुळे चित्तवृत्ती त्या वस्तूशी भावनेशी पूर्णपणे तदाकार होऊन जाते. ही साधना जमली तर श्रवणातली एकाग्रता वाढेल. तर ही साधना करायची कशी? ध्येय प्राप्तीसाठी याही साधनेचा आणखी कोणकोणत्या प्रकारे उपयोग होऊ शकतो? कृपया मार्गदर्शन मिळावे ही नम्र प्रार्थना. स्वामीजींकडे येण्याच्या आधी आणि कॉलेज शाळा कॉलेजच्या काळात पतंजली महामुनीं ने लिहिलेलं जी योगसूत्रावरचं एक भाष्य आणि कोणीतरी त्याच्यावर केलेलं भाष्य असं माझ्या वाचनात आलेलं होतं. मी ते आपल्याकडे पाहिजे म्हणून लायब्ररीत जाऊन लिहून काढलं आणि माझ्याकडे एका वहीत ते लिहून घेतलं. अजूनही ती वही माझ्याकडे आहे. तेव्हाच्या कल्पनेप्रमाणे साधना करत असताना आपल्या ठिकाणी काही अतींद्रिय किंवा जास्त तेजस्वी इंद्रिय होणं किंवा आपल्या ठिकाणी एक शक्ती प्राप्त होणं अशी एक इच्छा न कळत होती. त्यामुळं हा संयम म्हणून जो जे प्रकरण आहे पतंजली महामुनींनी सिद्धी कोणकोणत्या तऱ्हेने आणि कशा प्राप्त होतात याचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात ही संयमाची उपासना आलेली आहे. पहिलं म्हणजे ती करू नये. सोहम साधना करतो आहोत तेवढं पुरे आहे आपल्याला. फक्त माझं जीवन त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असल्यामुळे मी केलेलं सगळं त्याच्या ठिकाणी आलं. हा संयम म्हणजे खरंच यांनी इथं लिहिले त्याप्रमाणे आपल्या सगळ्या शक्ती त्या भावनेवर एकत्रित करणं आणि पुढे विसर्जित करणं, ती भावनाच फक्त शिल्लक राहणं, असं काही घडणं जर जमलं तर कोणत्या मोठमोठ्या सिद्धी प्राप्त होतात याची तिथं वर्णन केलेली आहेत. मला आता नीट आठवत नाही पण हत्तीच्या पायावर संयम केलं तर हत्तीसारखी शक्ती प्राप्त होते अशा प्रकारची वर्णनं तिथे आहेत. याची आवश्यकता नाही आहे माणसाला. मी उत्सुकतेपोटी त्याच्यातली एक गोष्ट करून पाहिली ती म्हणजे माझ्या श्रवण इंद्रियांवर संयम. तर आपल्याला किती जमतंय त्याच्याकरता अवास्तव शक्ती खर्च होते हे मी तुम्हाला सांगतो. पूर्णपणाने एखादं गीत किंवा एखादं गाणं किंवा ऐकलेलं जे पूर्वी असेल ते अत्यंत तिथं संयम करून, संयम हा त्यांचा शब्द आहे, मग ते एकाग्रता आली, चित्तवृत्ती लीन करणं आलं, हे सगळे नंतर दोहन करून काढलेले अर्थ आहेत त्याचे. पण तसं जर तिथं आपण पूर्णपणाने लावली सगळी शक्ती तर आपल्याला संगीत देखील ऐकू येईल असं मी तिथं वाचलं आणि मी करायचा प्रयत्न केला तर खरंच ऐकू यायला लागलं. हे सगळं खरं आहे. बाहेर कुठेही गाणं चाललेलं नसताना आपण ते गाणं यथासांग ऐकतो असं मला लक्षात यायला लागलं. एवढंच नव्हे तर काही खूप आवडलेली आणि एकाग्रतेने ऐकलेली व्याख्यानं किंवा लेक्चर्स आहेत त्याच्यातलाही काही भाग वक्त्याच्या शब्दातच ऐकू येतो असं माझ्या मला समजायला लागलं. पण हे प्रत्येक वेळेला करता येत नसे. एवढं सगळं तिथं लिहिले की नाही माहीत नाही. प्रत्येक वेळेला हे जमत नसे आणि हे जमवण्यासाठी इतकी शक्ती खर्च होत असे की जमलं तरी आणि नाही जमलं तरी अतिशय थकून जायला व्हायचं. कधी कधी मला तर अशी चुकीची खोड लागलेली होती की अभ्यासाकरता म्हणून पहाटे उठल्यावर थोडासा अभ्यास करून झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे काही करून पाहावं असं वाटायचं आणि 1.5-2 तास निघून जायचे. ते जमायचं. पण हे जमणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही हे स्वामीजींकडे आल्यावर माझ्या लक्षात आलं. स्वामीजींना मी सांगितलं की मला असं आणि स्वामीजींकडे आल्यावरही मला नंतर एकदा अशी इच्छा झाली की आपण हे करून पाहावं तर मला जमलं. अजूनही मी करून पाहिलं तर कदाचित जमेल पण नंतर कधीही अशी बुद्धी झाली नाही. स्वामीजी म्हणाले की या गौण सिद्धी आहेत, याच्या मागे लागू नको. आणि अशा प्रकारे संयम करणं एखाद्या याच्यावर हा तिथं जो भाग आलेला आहे त्याच्याऐवजी अथ योगानुशासनम योगस्तु चित्तवृत्ती निरोधाः आणि तदा काय द्रष्टा स्वरूपे अवस्थानम ही तीन सूत्र महत्वाची. त्याच्यानंतर जे आलेलं आहे ते आपली स्वतःची शक्ती अनुभवण्यासाठी म्हणून किंवा अतिरिक्त शक्ती मिळवण्यासाठी म्हणून जे भाग त्यांनी वर्णन करून दिलेले आहेत, तर ते मुख्य गोष्ट न मिळवता दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टींसाठी प्रयत्न करण्यासारखं होईल असं स्वामीजी म्हणाले आणि तो विषय मी डोक्यातून काढून टाकला. म्हणून श्रवणाच्या वेळेला ते असं म्हणतात की ही जर साधना जमली तर श्रवणातली एकाग्रता वाढेल. तर श्रवणातली एकाग्रता, एकाग्रतेने श्रवण केल्यानंतर तुम्ही प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला ते श्रवण परत थोडस ऐकू येईल, उलट आहे ते. त्याच्यासाठी श्रवण खूप एकाग्रतेने करायला पाहिजे, मग त्या साधनेत एखाद वेळ जमलं तर जमेल, नाही तर वेळ वाया जाईल. या अशा कुठल्याही सिद्धी ज्याला म्हणतात अशा भांगडीत पडूच नाहीये. मग तिथं काय लिहिलेलं आहे, तर तिथं चुकीच्या केलेल्या उपासनाही लिहिलेल्या आहेत. जसं सूर्याकडे त्राटक लावून पाहणं, त्याचा कायमचा मला दुष्परिणाम अनुभवाला येतो. अजूनही जर खूप प्रखर उन्हात गेलं तर मी फार काळ नीट राहू शकत नाही, माझे डोळे पाण्याने भरून व्हायला सुरुवात होते. आणि तसंही कशाचा कशाशी संबंध आहे कोण जाणे, पण डॉक्टरांना दाखवलं तर काही नाहीये म्हणतात, पण मला मात्र तीव्र ऊन सहन होईना असं झालं. हे सद्गुरूंकडे जाण्याच्या आधी मी वाचून काही केलं, त्याच्यातलं बरोबर काही ठरलं, काही चुकीचं ठरलं असं अर्थात झालं, त्याच्यात आलेलं हे वर्णन आहे. म्हणून शक्यतो स्वामीजींकडे आल्यानंतर किंवा त्याच्यात अनुषंगिक पद्धतीने जे सांगितलेलं आहे त्याचा स्वतःबद्दल विचार करा. या अशा गोष्टी यांनी केल्या त्या एवढं समजून सोडून द्या असं मी तुम्हाला सांगेन. कारण त्याचा सर्वसाधारण उपयोग नाही, ज्याचा उत्तम उपयोग आहे त्या अजूनही मी तुम्हाला सांगतोच, आणि ज्या त्याच्यात तशा सांगितलेल्या नुसत्याच कथन म्हणून केलेल्या आहेत त्या करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. ध्येयप्राप्तीसाठी सिद्धींचा काही उपयोग नाही. ध्येयप्राप्तीसाठी सिद्धी हा तसा अडथळाच ठरतो. असं असल्यामुळं या साधनेचा उपयोग नको असं मी म्हणेन. त्याच्याऐवजी चित्तवृत्ती निरुद्ध झाली, आणि चित्तवृत्ती निरुद्ध झाली याचा अर्थ वृत्तीच उठेनाशी झाली तर ती आत्म्यात रमते. अशा वेळेला पतंजलींनी लिहिलेलं नाहीये, पण तो संयम आत्म्याच्या ठिकाणी होतो आणि आपण आत्मस्वरूप होऊन राहतो. अशी आपली चित्तवृत्ती आणि कुठेतरी लावायची आणि त्या भावनेशी तदाकार करायची बाह्य वस्तूशी, त्याच्याऐवजी आत्मवस्तूशी जर तदाकार केली तर केवढा मोठा लाभ आहे. असं असल्यामुळे या बाहेरच्या उपायाच्या मागं आपण कोणीही कधीही लागायचं नाही हे आपण लक्षात ठेवू. हरि ओम तत्सत. आपला सत्संगाचा वेळ संपला, आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।